हरि हरि वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सा हरि हरि हरि। मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार पाहता उघडा आपण नाही। तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे। आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले। तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा। एक मुख्य परमेश्वर दुसरी प्रकृती जगदाकार तिसरा आपण कैचा चोर आणिला मध्ये। ऐसे हे सिद्धची असता नाथिलीची लागे देह अहंता परंतु विचारे पाहो जाता काहीच नाही। आत्मनिवेदन भक्तीमध्ये जो विवेकानी तत्व झाडा करायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीच्या या दशक चार समास नऊ मध्ये आलेल्या ज्या ओव्या आहेत त्या आपण सुरुवातीला पाहिल्या आणि त्यानंतर हा तत्व झाडा म्हणजे पंचतत्व बाजूला सारून जे उर्वरित उरतं त्याच्याशी आपण मुळातच तदाकार आहोत हा विषय जो दासबोधामध्ये आला आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत तो आपण विविध समासामध्ये कसा मांडला गेला ते पाहिलं। त्याच्यामध्येच आता दशक सहा समास तीन मायोद्भव नाम समास मागच्या वेळेला मी म्हटलं तर की हा विषय दशक सहा समास तीन मध्ये ज्या प्रकारे मांडलेला आहे ते आपण पाहणार आहोत। या समासाची सुरुवात समर्थांनी आत्मा कसा आहे त्याच्या वर्णनानी केली। निर्गुण आत्मा तो निर्मळ जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित। निर्गुण म्हणजे गुणरहित म्हणजे सत्व रज तम हे गुण ज्या ठिकाणी नाहीत असा। निर्गुण म्हणजे जे सगुण नाही ते। सगुण हे व्यक्त असतं। सगुण हे व्यक्त असल्यामुळे सगुणाच्या ठिकाणी त्रिगुण असतात। निर्गुण हे अव्यक्त असतं अदृश्य असतं अविकार असतं त्याला विकार नसतो। आपलं जे स्वरूप आहे ज्याला आत्मा असं म्हणतात ते स्वरूप निर्गुण आहे ते अव्यक्त आहे ते आकाररहित आहे आपल्या आत आहे पण त्याला आकार नाही। त्याच्या आधारावर काही एक आकार देहाला आलेला आहे पण मुळात ते तत्व आहे ज्याला मी असं म्हणतो। आपण बऱ्याच गोष्टींना मी म्हणतो। आपण देहाला मी म्हणतो आपण मनाला देखील मी म्हणतो बुद्धीलाही मी म्हणतो आणि देह मन आणि बुद्धी याच्या बुडाशी असणारं जे तत्व आहे ज्याला शुद्ध जाणीव असं म्हटलं जातं, समर्थ ज्याबद्दल सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा, ही जी जाणीव आहे आपल्या आत असणारी, ती जाणीव आकाररहित आहे। ती जाणीव अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, अविकारी आहे, ती जाणीव निर्गुण आहे। त्या जाणीवेच्या ठिकाणी सत्व रज तम नाहीत, देहाच्या ठिकाणी आहेत, मनाच्या ठिकाणी आहेत, बुद्धीच्या ठिकाणी देखील आहेत। त्या शुद्ध जाणीवेच्या ठिकाणी विकार नाहीत, त्या शुद्ध जाणीवेपासून जे प्रसरण पावलं, जे उत्पन्न झालं, ते विकारवान आहे। समर्थ असं म्हणतात की निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित। जसं बाहेरचं आकाश आहे ते सर्वत्र भरून राहिलेलं आहे, घनदाट आहे, आणि तुम्ही कधी यत्किंचितही ज्याच्यामध्ये दृश्य नाही असं आकाश कधी पाहिलं असेल, म्हणजे थोडे देखील मेघ नाहीत। शरद ऋतूमध्ये बहुतेक वेळेला असं आकाश असतं स्वच्छ, त्याच्यामध्ये मळच नाही असं, त्याच्यामध्ये चलन नाही असं, त्याच्यामध्ये वाराही नाही। आणि सदोदित ते आहेच आहे असं, हे जे बाहेर आकाश आहे तसंच आकाश आपल्या अंतर्यामी आहे, इथं चिदाकाशाच्या ठिकाणी। याला चिदाकाश, मूर्धनी आकाश, गगनाकाश, मस्तकाकाश असं म्हणतात। तिथेही शुद्ध जाणीव राहते। त्याला आत्मा असं म्हटलं जातं, तो मी आहे। आपली मीची जी मूळ भावना आहे ती मूळ भावना या ठिकाणी आहे, इथं देखील आहे। आपण इथं मी मी असं म्हणत नाही, आपण इथं हृदयाच्या ठिकाणी मी असं म्हणतो। पण इथं जी मी म्हणून समजणारी वृत्ती आहे ती शास्त्रज्ञ असं म्हणतात की मेंदूचीच एक कॉर्ड इथं हृदयाच्या ठिकाणी आहे। आपण जे मी म्हणतो ती भावना देखील खरी इथं आहे, मेंदूच्या ठिकाणीच आहे, पण इथं देखील त्याची जाणीव आहे। हा जो मी आहे तो मी शुद्ध स्वरूप निर्मळ, आणि तो प्रत्ययाला जेव्हा येतो तेव्हा ज्याच्यामध्ये प्रत्ययाला येतो ते आकाश चिदाकाश, तेही बाहेरच्या आकाशासारखंच व्यापक आहे। जो कोणी ध्यानात त्याचा अनुभव घेतो त्याच्या लक्षात येतं की ते बाकी सगळं संपलेलं असतं, मनही संपलेलं असतं, आणि ते जेव्हा आकाश फक्त शिल्लक राहतं तेव्हा ते निर्मळ, तिथं चलन नाही, तिथं मन हालचाल करत नाही, आणि तिथं वायू देखील नसतो, मन थांबतं आणि प्राण देखील थांबतात, श्वास देखील थांबतात। तिथं निश्चलता आहे, विचारांची चंचलता नाही आणि प्राणांची देखील हालचाल नाही। जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ अतिसूक्ष्म, त्याचं वर्णन समर्थ आता करायला लागले। त्याचे खंड पडत नाहीत, त्याचे भाग पडत नाहीत, भाग अशा करता पडतात की पाहणाऱ्याला मर्यादा असते. जसं इथं खिडकी आहे आणि या खिडकीतून आपल्याला आकाश दिसतं, तर खिडकी नावाचा जो झरोका आहे त्याच्यातून जेवढं दिसतं तेवढंच आकाश मला दिसेल. बाहेर फार व्यापक आकाश आहे, पण मी खिडकीतून जेवढं पाहू शकतो पाहतो त्याच्यापेक्षा अधिक आकाश मला दिसणार नाही. पण मी पर्वतीवर गेलो आणि पर्वतीवरून मी आकाश पाहिलं. पर्वतीवरून आकाश पाहिल्यानंतर माझ्या डोळ्याची शक्ती मला भरपूर आकाश दाखवते, पण तेवढंच आकाश नाहीये. माझे डोळे आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला, मागच्या बाजूला देखील आकाश आहे, उजव्या बाजूला देखील आहे, डाव्या बाजूला देखील आहे, खालीही आहे. तसा डोळा हा झरोकाच आहे. या डोळ्यातून जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा अनेक कितीतरी दृश्य आहे. म्हणून आम्ही जे पाहतो ते नेहमी खंडामध्ये पाहतो, तुकड्यामध्ये पाहतो, संपूर्ण एका वेळेला पाहता येत नाही. अर्जुनाचा तोच गोंधळ झाला जेव्हा विश्वरूप अर्जुनाने पाहिलं. आपल्याला एका बाजूला पाहण्याची सवय आहे, आपण एकदेशी पाहतो, पण जर आपली जाणीव एकाच वेळेला सर्व दिशांनी पाहायला लागली तर तसं अर्जुनाचं झालं. तो पुढेही भरलेला आहे, मागही भरलेला आहे, वरही भरलेला आहे, खालीही भरलेला आहे, उजव्या बाजूलाही आहे, डाव्या बाजूलाही आहे. ब्रह्मै वेदम अमृत पुरस्ताद् ब्रह्म पश्चात दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वं प्रसृतम. आणि हे एका वेळेला दिसणं, एका वेळेला पाहता येणं, ते अखंडच आहे. आणि चिदाकाशातलं ब्रह्मदर्शन देखील तसंच असतं, आत्मदर्शन देखील तसंच असतं. ते सगळं प्रगट होतं, कारण तिथे डोळ्याचा झरोका नसतो. पाहण्याची जी मर्यादा आहे इंद्रियांची, ती त्या ठिकाणी नसते. तिथे इंद्रियच नसतं, तिथे डोळा पाहत नसतो, तिथे मनही पाहत नसतं, तिथे बुद्धीही पाहत नसते. तिथं मी असतो आणि तो मी हा निर्मळ, निश्चळ, अखंड, घनदाट असा आपला आपणच प्रगट झालेला असतो. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहुनी वाढ आणि सूक्ष्म, जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येईना ना जाईना परब्रह्मते, ते जे आपल्याच ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी दिसतं, ते दिसत नाही. दिसतं ते दिसत नाही इंद्रियांना, मनाला, बुद्धीला. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, ज्या ठिकाणी वाचा जाऊ शकत नाही ते मनाला अप्राप्त असतं. न तत् भासयते सूर्यो न शशांको न पावकः, त्याला सूर्य प्रगट करू शकत नाही, कारण त्या ठिकाणी सूर्य आपला डोळा, आपल्या डोळ्यामुळे सूर्य प्रगट होतो. सूर्य जरी आपल्या ठिकाणी असला तरी देखील सूर्याला प्रगट करणारा मी आहे, आत्मा आहे, डोळा आहे. तो डोळा बंद झाल्यावर आतलं दृश्य दिसायला सुरुवात झाली. आतलं दृश्य पाहण्यासाठी, हे चिदाकाश पाहण्यासाठी डोळा समर्थ नाही. जे दिसेना ना भासेना, त्याकरताच खरा हा ठेवला होता. तो बाजूला सारला एकदा आणि मग बोट ठेवून राहिलो. तो अंतर्यामी दृष्टीला दिसतही नाही, कारण दृष्टीचं तिथं काम नसतं. तो दिसेना ना भासेना, आणि तो भासत त्याचा भास देखील होत नाही. भास न होण्याचं कारण असं की तिथं इंद्रिय काही काम करत नाहीत, इंद्रियांची कोणती शक्ती तिथं काम करत नाही. जे उपजेना ना नासेना तो तिथं आहेच आहे, तो निर्माण होतो असं नाही. त्याच्या अधिष्ठानावर देह कार्यरत असतो, बुद्धी कार्यरत असते, चित्त कार्यरत असतं, अंतःकरण कार्यरत असतं. तो आहेच आहे. आत्मा हा अनुत्पन्न आहे, अज म्हणजे जो जन्माला येत नाही असा आहे. सनातनापी नवाहा असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. तो फार पुरातन आहे, तो कधी निर्माण झाला असं सांगता येत नाही, तो पहिल्यापासून होताच. तसंच त्याचा नाश देखील नाही, तो नाश पावत नाही. देह नाश पावतो पण ते तत्व जसंच्या तसं असतं, त्याला नाश नाही. जे येई ना ना जाई ना, देहाच्या येण्याबरोबर तो आला आणि देहाच्या जाण्याबरोबर तो गेला असा तो नाही. परब्रह्मते आणि त्या आत्म्यालाच परब्रह्म असं म्हटलं जातं. पर याचा अर्थ पलीकडचा, पण जो पलीकडचा आहे तो सगळ्यात जवळ आहे. उपनिषद म्हणतात की तद दूरे तदु अंतिके, तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य अस्य बाह्यता, तदे जती तन नाही जती. जे हालचाल करतं ते सगळं तेच आहे. इथं एवढे लोक तुम्ही बसलेले आहात, तुमचे डोळे पाहत आहेत, तुमच्या डोळ्यांची उघडझाप होते आहे, कोणाची मान सहज खाली जाते आहे, कोणाची वर येते आहे, कोणी थोडं आपलं आसन सारखं करून घेत आहात. हे जे हालचाल करणारं सगळं आहे ते तेच आहे, ब्रह्मच आहे. आणि याच्या बाहेर जर गेलात तर किती हालचाल आहे. पक्षी उडतायत, झाडावर बसलेले आहेत, रहदारी चाललेली आहे. हालचाल करणारं सगळं तेच आहे, तेच अंतर्बाह्य भरून राहिलेलं आहे. पण लगेच उपनिषद म्हणतं की तन नाही जती, ते मुळीच हालचाल करत नाही. ते अत्यंत अचल आहे. त्याला इथून तिथं जाण्यासाठी हालचाल करायची गरज नाही. ज्याला ऑम्नी प्रेझेंट असं म्हणतात, एकाच वेळेला सगळीकडे उपस्थित. देह एकदेशी आहे. तुम्हाला इथं येण्यासाठी घरून उठून वाहन घेऊन इथं यायला लागलं. तो मात्र एकाच वेळेला सर्वत्र भरलेला आहे. तो अचल देखील आहे, हालचाल न करणारा देखील आहे, आणि त्याच वेळेला तो सर्वगत आहे. त्याला परब्रह्म असं म्हटलेलं आहे. याचा बोध ज्याला होतो त्याला यात्रा करण्याची गरज भासत नाही, त्याला काहीही पाहण्याची आवश्यकता भासत नाही. कोणतंही तुम्ही न पाहिलेलं दृश्य तुम्हाला आश्चर्यचकित करतं. त्यामुळे जगात काही पाहण्यासारखं आहे आणि आश्चर्य आहे ते इंद्रियांना आहे. त्याला आश्चर्यजनक असं काही नाही. तो आपल्या ठिकाणी समाधानी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. तो स्वमध्ये आहे पण त्याचा स्व हा जगतात मध्ये आत बाहेर भरून राहिलेला व्यापक असा आहे, त्याला परब्रह्म असं म्हणतात. आत्म्यालाच देहाच्या सापेक्ष जो निर्विकारी आहे तोच देहाच्या निरपेक्ष निर्विकारानेच भरून राहिलेला आहे. पर याचा अर्थ पलीकडचा. आपल्याला इंद्रिय जवळची आहेत म्हणून आत्मा पलीकडचा वाटतो, म्हणून त्याला पर असं म्हटलेलं आहे. एरवी आपणच ते आहोत, जे चळे ना ना ढळे ना, जे तुटे ना ना फुटे ना, जे रचे ना ना खचे ना परब्रह्मते, जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक आणि निखळ, सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे, ज्याला चलन नाही, ज्याला येणं जाणं नाही, निर्माण होणं आणि नाहीस होणं असं ज्याच्या ठिकाणी नाही, जे सन्मुखची सर्व काळ आणि सर्व काळ सर्व वेळ आणि सर्व स्थळी ते सन्मुखच आहे, त्याला पाठीपोट नाही. अर्जुनाची जी स्थिती झाली त्याचंच वर्णन चाललेलं आहे विश्वरूप दर्शन पाहताना. अविनाशते ब्रह्म निर्गुण, अशा प्रकारचं अविनाश नाश ज्याला नाही असं ब्रह्म ते निर्गुण आहे. निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित, अशी जी पहिली ओवी आपण वाचली त्याच्यातल्या निर्गुण शब्दाचं एवढं निरूपण समर्थांनी केलं. हे ते निर्गुण असं ते म्हणतात. अशा प्रकारे ज्याला विनाश नाही असा आत्मा गुणरहित निर्गुण असा आहे. आणि जे नाशिवंत आहे त्याला माया असं म्हणतात, ते सगुण आहे. सगुण नाश पावतं म्हणूनच देह नाश पावतो. सगुण नाश पावतं या दृष्टम तन नष्टम, जे जे दृष्टीला दिसतं ते केव्हा न केव्हा तरी नाश पावणार आहे, याच्यात काही शंका नाही. आपण ज्या वयाच्या टप्प्यावर आहोत, आपण आपल्या स्वतःला भले कितीही इथं कायम राहणारे असे वा समजत असू तरी देखील नाश आहे. आणि तसा नाश हा एवढ्यात नाहीये असं म्हणायचं कारण नाही, कधीही आहे. गृहीत्वैव केशेषु मृत्यूनाम असंच म्हटलेलं आहे, तुमची शेंडी मृत्यूनी पकडलेलीच आहे. कधी कोणाला झटका बसेल सांगता येत नाही, त्यांनी दिला झटका की जायची वेळ येते. तो देह तो सगुण, त्या सगुणामध्ये निर्गुणाबद्दलचं चाललंय, त्याला मात्र मृत्यू नाही, तो अविनाशी आहे. तुम्ही कशाला मी म्हणता त्यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही या अविनाशी स्वरूपाला मी असं म्हटलात तर मग मृत्यू नाही, आणि विनाशी स्वरूपाला मी असं म्हटलात तर मृत्यू आहे. अमुक अमुक आमचे आजोबा, जन्म अमुक अमुक तारीख, मृत्यू अमुक अमुक तारीख, तसं आपल्याबद्दल देखील म्हटलं जाणार आहे याबद्दल निशंक असायला पाहिजे. आपणही तसेच आहोत. आपण चार पावसाळे पाहिले म्हणून आपण इथं कायम राहणारे नाहीये, ते सगळं तसंच चालू राहणार आहे. सूर्य प्रगटतील, चंद्र झळकतील, असेच वारे नद्या वाहतील, हे सगळं तसंच राहणार आहे. त्याच्यात तुम्ही फक्त असणार आहात आणि नसणार आहात. जर आपण आपल्या स्वतःला मी असं म्हणत असू तर देहाला समर्थ असं म्हणतात की अविनाश ते ब्रह्म निर्गुण नासे ते माया सगुण सगुण आणि निर्गुण कालवले. आणि इथं अशी गोष्ट घडली आहे की सगुण आणि निर्गुण याचा एक कर्दम झालेला आहे, चिखल झालेला आहे आणि सर्वत्र तो भरलेला आहे. कोणीही झालं तरी देखील त्या निर्गुणाला जाणीवेला एक त्वचा लाभलेली आहे. अगदी पेशी जरी म्हटली तरी देखील तिला जाणीव आहे, तिला एक त्वचा आहे. या पृथ्वी तलावर असणारे सगळे प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांचं एक वैशिष्ट्य आहे, मग ते सरपटणारे असोत, ते पाण्यातले असोत, ते चालणारे असोत अथवा ते उडणारे असोत, त्या सगळ्यांची रचना एकसारखी आहे. त्या सगळ्यांना एक मेंदू आहे, एक पाठीचा कणा आहे आणि चार पाय आहेत. मनुष्याला दोन पाय आणि दोन हात आहेत असंही कोणी कोणी म्हणतात की पूर्वी तो चार पायावरच चालायचा, मग नंतर दोन पायावर चालायला शिकला आणि हे दोन आहेत त्याचा हातासारखा उपयोग करायला लागला. पण हे सगळ्यांच्या ठिकाणी आहे. मगर सुसर असो, पाल असो, माकड असो, मांजर असो, मनुष्य असो, हा जो देह आहे वरचा आणि या देहाच्या आत अनंत सृष्टी आहे, किती पेशी आहेत आणि त्या पेशींना स्वतंत्र जीवन आणि मृत्यू आहे. आपण खाल्लेल्या अन्नासरशी पेशी तयार होतात, ते अन्न खाऊन नवीन नवीन पेशी उत्पन्न होतात, त्यांचं विभाजन होत आणि जुन्या मरून जातात. एका जीवनाच्या म्हणजे आपल्या जीवनाच्या आत देखील कितीतरी जीवन आहेत. त्यांचा जो देह आहे तो देह त्याच्या आत जाणीव असं सगळ्यांचं स्वरूप आहे. सगुण देह आणि निर्गुण जाणीव स्वरूप आत्मा याचाच हा कर्दम आहे. आणि सर्वांच्या ठिकाणी ते तसंच आहे. आता आपल्याला जे दिसतं ते जे जगत आहे त्या जगतामध्ये हेच तत्व भरून राहिलेलं आहे. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती. हा जो कर्दम आहे सगळ्या जगताकडे आपल्या सकट विवेकानी पाहणं आणि पंचभूतिक देह आणि त्या देहाच्या आत असणारं चैतन्य त्याला जीव चैतन्य असं म्हणतात. त्या जीवालाच बोध झाला की तोच आत्मचैतन्य आत्मा म्हणून ओळखला जातो. जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती. या कर्दमाचा विचार करून याच्यातून आपण कोण आहोत याची निवडानिवड जर करायची झाली तर हा कर्दम बाजूला सारून चिखल बाजूला सारून या चिखलामधला जाणीव स्वरूप आत्मा आपण आहोत असा स्वीकार करायला पाहिजे. जैसे क्षीर आणि नीर राजहंस निवडिती. चाचूचे निसांडसे खांडीचे पय पाणी राजहंसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एकीकडे पाणी आणि एकीकडे दूध, फक्त दुधाचं सेवन राजहंस करतो. तसा जो परमहंस असतो तो परमहंस अशा करता म्हटला जातो की तो जगत दृश्य सृष्टीमधून आणि जगत दृश्य अशा देहापासून आत्म्याचा स्वीकार करतो. तो जो हंस आहे तो हंस दूध आणि पाणी मिसळलेला कर्दम असताना त्याच्यामधून जसं दुधाचं केवळ सेवन करतो, दुधाचा अंश घेतो, तसा परमहंस जो आहे तो जड जगत माया त्याच्यामधून फक्त आत्मतत्वाचं सेवन करतो, म्हणून त्याला परमहंस असं म्हणतात. जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. आणि हे करण्याचं त्याचं साधन काय, तर नित्य काय आणि अनित्य काय याची अखंड चाळणा करणं आणि जे नित्य आहे त्याचा स्वीकार करणं हे काय आहे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.